नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं हांव मानसी चंदगडकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालच्या सरकारान कामगिरीचे राजकारण हाडून देशाक जापसालदार आणि प्रतिसाद दिवपी सरकार देऊन देशाची राजकीय संस्कृताय बदलल्या असे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांणी म्हळा. मोदी सरकारान 11 वर्सां पुराय केल्या निमतान भाजप अध्यक्ष जेपी नड्डा नवी दिल्लीतल्या एका पत्रकार परिषदेत उलयताले. प्रधानमंत्री मोदी हांच्या मुखेलपणाखालचे सरकार धाडसी निर्णय घेवपी प्रभावी सरकार असा असे ताणी मुखार म्हळे. हे सरकार जनतेच्या फुडारपणाखालचे असून पारदर्शकतायेचो एक नवो मानक ताणी स्थापन केला. त्याचपरी फाटल्या 11 वर्सांत मोदी सरकारान विकसित भारताची बुनयाद रचल्या असे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हांणी मुखार म्हळे. उत्तराखंडातल्या गढवालातल्या अग्रेसर वाठारांनी तैनात केल्ल्या सैन्याच्या कार्यकारिणी प्रशासकीय तयारीचो नियाळ घेवपा खातीर लष्करी मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी आयज गढवाल वाठारातल्या अग्रेसर पोस्टांक भेट दिली. आपल्या भेटी वेळार लष्कर मुखेल्यांच्या सीमेचेर राखण करपी सैन्याकडेन संवाद ताणी सादलो आणि त्यांच्या अखंड समर्पण, लवचिकपण आणि व्यावसायिकपणाची त्यांनी तोखणाय केली. कार्यकारी तयारी आणि सतत जागृताय हाचे उचले दर्जे राखपाचे महत्व ताणी सांगले. तशेंच जनरल द्विवेदीन ज्योतिर्मंथात आशिल्ले पयले कम्युनिटी रेडिओ स्टेशन आयबॅक्स तारांना 88.4 FM उक्तावण केले. थळाव्या अभिव्यक्ती खातीर गिन्यानाची वाटणी आणि सांस्कृतिक दायज सांबाळपा खातीर हे स्टेशन म्हळ्यार एक महत्वाचो मंच. ताच्या प्रसारणात शिक्षण, पर्यावरण, हवामान, मनरिजवण, रोजगार, आपत्ती तयारी, पर्यटन, भलायकी आणि पारंपारीक कला हांचे विशी कार्यावळी असतल्यो. आयबॅक्स तारांना हे फकत रेडिओ केंद्र न्ही तर तरणाट्यांचा आवाज वाढवपाचे एक बळिश्ट माध्यम असे लष्कर मुखेल्यांनी आपल्या उक्तावणात पॉडकास्टात सांगले. ताका लागून समाजाक एकठांय हाडटले, थळाव्या प्रतिभेक चालना मेळटली आणि लोकांक तांच्या संस्कृतीक मुळाकडेन परतून जोडटले असे ताणी मुखार सांगले. तशेंच राष्ट्र निर्मिती आणि सामाजिक उदरगतीन ताणी केल्ल्या उत्कृष्ट योगदानाची वळख करून ताणी नामनेच्या दिग्गजांक वेटरन्स अचिव्हमेंट पुरस्कार देऊन तांकां भोवमानीत केले. शाराचे पर्यावरण सुधारपा खातीर दिल्ली सरकारान ह्या हंगामात 70 लाख झाडां रोवपाचे लक्ष थारायला असे दिल्लीचे मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगले. एक पेड मा के नामच्या फुडाकारान दिल्लीचे मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी आयज नवी दिल्लीच्या शालिमार बाग हांगच्या सरकारी शाळेंत आपल्या आवयच्या उगडासान सिंदूर प्लांट लायलो. एक पेड मा के नाम ह्या दुसऱ्या माळेंत दिल्ली शिक्षण खातें आनी शाळा वांटो घेतात अशें दिल्लीच्यो मुखेलमंत्री गुप्ता हांणी सांगले. आदल्या सरकारान दिल्ली सरकाराच्या प्लॅटफॉर्मातल्यान हो प्रकल्प केन्नाच मुखार व्हरूंक ना असो आरोप लेगीत ताणी केलो. स्वातंत्र्य संघर्षाच्या व्हड नायक भगवान बिरसा मुंडा हांकां आयज तांच्या शहीद दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रद्धांजली ओपल्या. भगवान बिरसा मुंडा हांणी आदिवासी भाव भयणीच्या कल्याणा खातीर आणि तांच्या हक्काची राखण करपा खातीर आपले जिवीत ओपले असे ताणी सोशल मिडिया पोस्टात सांगले. तांचो त्याग आणि भक्ती देशातल्या लोकांक प्रेरणा दितली असे प्रधानमंत्री मोदी हांणी मुखार सांगले. मोदी सरकाराच्या कार्यकाळात अच्छे दिन आयल्यात. आयज गोंय आणि केंद्र सरकार अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय तत्वाचेर लोकांची कामां करता आणि चलता. स्वच्छ भारत अभियानाबरोबर स्वस्थ भारत अभियान लेगीत देशात सुरू असा. गोंय सरकार बऱ्यात बरी साधन सुविधा दिवपाक यशस्वी झाल्या. नारी शक्ती, हर घर जल, ग्रामीण विकास योजना, स्टार्टअप मिशन, डिजिटल इंडिया अश्यो जायत्यो केंद्र सरकाराच्यो येवजण्यो गोंयांत बेस बऱ्या तरेन सुरू आसात. गोंय राज्य पूर्णपणान स्वयंपूर्ण जावचें म्हण सरकार काम करीत आसा. त्या खातीर सरकारान विविध येवजण्यो चालीक लायल्यात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. मोदी सरकाराक 11 वर्सां जाल्ले निमतान गोंय सरकारा वतीन संकल्प ते सिद्धी ही कार्यावळ आयज राजीव गांधी कला मंदिरांत फोंड्या हांगा आयोजीत केल्ली. ह्या वेळार जाल्ल्या कार्यावळींत मुखेल सोयरे म्हण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयताले.
11 वर्सांतल्या 33 मोजके कार्यक्रम जे आमी अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वाचेर लोकांक टच करता ते दाखोवपाचे आशिले. आमी कार्यक्रम तुम्ही मुद्दा म्हणून पहिला असतलो खंयचोच कार्यक्रम आमकां खूप व्हड आमी मोठे कितें तरी केले अशें न करता आमी सामान्यातल्या सामान्य मनशा खातीर केले. आमी ज्याच्या पर्यंत आयज कोणूच पावूंक नाशिल्लो त्याच्या पर्यंत आमचे सरकार पावले. अजूनही काही बेनिफिशरीज असतले जे लेफ्ट आउट झाले असतले त्यांच्या पर्यंत आम्ही पावचे. त्यांच्या पर्यंत खंय तरी अवेअरनेस जावचो. सरकार आपल्या परीस पुराय अवेअरनेस करीत असता
आणि इतल्यान ह्यो खबरो हांगा सोपतात.